समक्ष तुमचा बसन तुम्हाशी नाही आजवर भाषण केले।